विविध भारती पुणे राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. उजनी धरणाच्या जलाशयात काल एक प्रवासी नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील 6 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना ही नाव सापडली आहे, मात्र त्यात बसलेल्या लोकांचा थांग लागलेला नाही. नावेमध्ये 6 जण होते, अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. पुण्यातील कल्याणी नगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयानं आज दिले. तसंच अल्पवयीन मुलाला मद्यपुरवठा करणारे बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांना सुद्धा 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयानं दिले आहेत. ब्लॅक पबमध्ये नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या सदस्यत्वावर अल्पवयीन मुलाला प्रवेश दिला, तसंच विशाल अगरवाल यांनी नोंदणी क्रमांक नसलेली गाडी आपल्या मुलाला का चालवायला दिली, वडिलांनी अल्पवयीन मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली, मुलाला खर्च करण्यासाठी कुठल्या स्वरूपात पैसे दिले असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. विशाल अगरवाल यांना आज न्यायालयात आणण्यात आलं, त्यावेळी वंदे भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 18 वर्ष पूर्ण नसतील तर बाल गुन्हेगार म्हणून गंभीर गुन्ह्यातून आरोपीची सुटका होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी ही वयोमर्यादा 16 वर्ष करावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं विना नोंदणी रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. अशी वाहनं आढळल्यास त्याची विक्री करणाऱ्या वितरकाचा व्यवसाय परवाना निलंबित करण्यात येईल. शहरातील वितरकांना विना नोंदणी वाहन ग्राहकांना देऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरातील दिवसाच्या तापमानात पुन्हा एकदा कमालीची वाढ दिसून आली असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहराच्या बहुतांश भागात दिवसाचं सरासरी तापमान 40 ते 42 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलं असून रात्रीच्या तापमानात देखील पुरेशी घट होत नसल्यानं तसंच हवेतील आर्द्रता वाढल्यानं अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सुमारे 18,000 चौरस फूट जागेवरील अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची कारवाई आज करण्यात आली. शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यापुढेही चालू राहणार असून शहरातील नागरिकांनी रितसर परवानगी घेऊनच बांधकामं करावीत असं आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या तिजोरीत 1.5 महिन्यातच 200 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. 25% मालमत्ता धारकांनी कर भरला असून इतरांनी 10 ते 20% कर सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केलं आहे. राज्य आरोग्य विभागाकडून पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये जेनेरिक औषधांची दुकानं सुरू करण्यात येणार आहेत. ही दुकानं येत्या 2 महिन्यात सुरू होतील असं सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे यांनी सांगितलं. नवीन कोरोना विषाणूच्या KP2 या उपप्रकाराचे सर्वाधिक 51 रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत, अशी माहिती जिनोम सिक्वेन्सिंगचे राज्य समन्वयक डॉ राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं काल 4 अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली, तसंच 9 फलकधारकांनी स्वतः प्रशासनाला सहकार्य करत आपले अनधिकृत फलक काढून टाकल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. पुणे शहरातील इमारतींच्या छतावर नियम धाब्यावर बसून जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाच्या खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. पुण्याजवळील ऐतिहासिक सिंहगडावर स्थानिक विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचं काम येत्या 15 जूनपर्यंत पूर्ण करून ते स्टॉल संबंधित चालकांच्या ताब्यात देण्याचे निर्देश वनविभागानं दिले आहेत. या कामाच्या पूर्णत्वाची मुदत संपून गेली तरी हे काम अद्याप अपूर्ण आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षेत सूर्यदत्त संस्था समूहाच्या कनिष्ठ महाविद्यालय आणि पब्लिक स्कूलचा निकाल 100% लागला आहे. संस्थेच्या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेसाठी ही कामगिरी केली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.